श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय तेरावा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीता रामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। व्यापकत्वे बहुविस्तीर्ण संकीर्ण तरीति तुके च ऐसे ते बाबांसे बोल अर्थे तत्वे अति सखोल कल्पांती ही नवती पोल समतोल आणि अनमोल प्राप्तानुवर्ती भावे नित्य तृप्त सदा सावे नसावे सचिंत कदापि। अरे जरी मी झालो फकीर घरनादार बेफिकीर बैसलो एका ठाई स्थिर सारी किर किर त्यागुनी तरी ती माया अनिवार मलाही गांजी वरचे वर मी विसरे परी तिजला न विसर मजती निरंतर कवटाळी। आदि मायाच ते हरीची त्रेधा उडविते ब्रह्मादिकांची तेथ मज दुबळ्या फकीराची वार्ता कैची तिज पुढे हरीच होईल जेव्हा प्रसन्न तेव्हाच होईल ते विच्छिन्न विना अविच्छिन्न हरी भजन माया निरसन नोहे पा। ऐसी ही मायेची महती भक्तांलागी बावा कथिती सेवेची मावया तन्निवृत्ती भजन स्थिती मानिती संत माझी सचेतन मूर्ती कृष्ण स्वये मणे भागवती कोणा नठावी ही स्पष्टोक्ति उद्धवा प्रति हरीची। मनोनि भक्त कल्याणार्थ दयाघन साई समर्थ वदते झाले जे सत्य सार्थ परिसा अति विनीत होनी पाप जयांसे मिलया गेले ऐसे जे पुण्या निजहित दृष्टि ठेविल्या गताध्यायी अनुसंधान दिदले का अग्निहोत्र्या लागुन ब्रह्मीभूत निज गुरु दर्शन आनंद संपन्न त्या केले
शे
नाश झाला भीमाजी तोंडास केस सर्वदा येणे मचुळा आणि रक्ताचे गुळणे पोटात अक्षयी कळमळणे जीवत गमगणे राहिना शेजे खिळीला दुखणाईत गळाली गात्रे चालला वाळत उपायांची झाली शिकस्त झाला तो त्रस्त अत्यंत अन्नपान काही न रुचे पेज पथ्य काही न पचे तेणे अस्वस्थ काही न सुचे हाल जीवाचे असह्य देवदेवस्की झाली सारी हात टेकिले वैद्य डॉक्टर पाणी सोडिले जीविता शेवरी पडला विचारी भीमाजी पाटील झाले उद्विग्न चित्ती दिसती थोडे दिसांचे सोबती उत्तरोत्तर फार चितकती दिवस गती आराधिली कुलदेवता तीही देईना आरोग्यता जोशी पंचाक्षरी समस्ता थकले पुसपुसता पाटील कोणी म्हणती अंगरोग काय तरी हा दैवयोग वाटे ओढावला पुरा भोग निरुपयोग मनुष्य यत्ना डॉक्टर झाले हकीम झाले उपचार करिता एकी साले कोणाचे काहीच न चाले प्रयत्न हरले सकळांचे पाटील अत्यंत कदरले म्हणती देवा म्या काय केले काहीच का उपयोगा न आले पाप असले कैचे हे देव तरी कैसा विलक्षण सौख्य भोग त्या एकही क्षण आपुले होने दी स्मरण नवल विंदान मगतयाची जई मना संकट परंपरा भाडितो नाना करवूनी घेई आपल्या स्मरण नारायणा धाव म्हणवी असो कळवळा साधावाई केला देवता काळ गहिवरला बुद्धी उपजली पत्र नानाला घालावे करितील काही तरी नाना इतर कवणा जे करवीना ऐसा पूर्ण विश्वास मना पाटला ना वाटला तोची त्यांचा शुभ शकुन ते चिरोगाचे पुढे सविस्तर पत्र लिहून नानांस त्यांनी पाठविले नाना साहेबांचे स्मरण तेच साईनाथांचे स्फुरण उद्भवले रोग निवारण कारण अतर्क्य विंदान संतांचे हो का कालचक्राची रचना तेथही दिसते ईश्वरी योजना यास्तव कोणी अन्यथा कल्पना करुणी वल्गना न करावी बरी वाईट क्रियासा
सत्वर तयारी करा
काकरी मज अनाथा दीनानाथा सांभाळी देखूनिया पाटलाची व्यथा दया उपजली साईनाथा ते सरसी शमली दुःखावस्था पाटील चित्ता विश्वासला पाहुनी भीमाजी अस्वस्थ कृपा सागर साई समर्थ हेलावला अपरिमित बोले सस्थित मुख तेव्हा बैस आता सोडी खंत खंतन करीती विचारवंत झाला तुझी अंत पाय शिर्डी तटाकिता आकंठ संकटार्ण विबुडाला हो का महदुख गरते तगडला जो या मशीद माईची पायरी चढला सुखारूढला तो जाणा फकीर येथीचा मोठा दया करील व्यथेचे निर्मळ प्रेमे करील प्रतिपाळू तो कनवाळू सकळांचा या लागी तू स्वस्थ पाही भीमाबाईच्या सदनी राही आराम तो एकादो दिसाही जाकी होईल जैसा एकाला आयुष्यहीन पावे सुदैवे अमृत सिंचन लादे तात्काळ पुनरुज्जीवन तैसे समाधान पाटीला ऐकुनी साई मुखीचे वचन मरणोन्मुखा अमृत पान किंवा तृषार्ताला धावे जीवन तैसे समाधान पातिला प्रति पाच मिनिटास रक्ताच्या गुळण्या येत मुखास बाबा सन्मुख एक तास पैसता निरास पावल्या केले न व्यथे उसिले ना तदुद्भव कारण केवळ कृपा निरीक्षण रोगा मलून तात्काळ कृपा निरीक्षण होता पुरे वाळल्या काष्ठा येती कोंभरे वसंता बीण फुलती तुरे ते फळी डवरे भक्षिता दत्रोदन जाहले निवारण हिमज्वरा त्यांनीच या कथांची आठवण दिदली मज लागून ये समयी बाळा गणपत नामी एक जातीचा शिंपी मोठा भाविक येऊन मशिदीत बाबांसन्मुख अति दीन मुख विनवीत काय बाबा झाले उपाय मूप हलना तत्राप अंगीचा तरी आता मी करू काय जाहली सर्व औषधे कशाय आपण तरी सांगा उपाय कैसे निजाय हा ताप तव दया उपजली बाबा वदत प्रत्युत्तरी उपाय त्या हिमज्वरावरी ती नवल परी परिसावी दही भाताचे काही कवळ लक्ष्मी आईच्या देवळाजवळ काळ्या कुत्र्यास खाऊ घाल बरा होशील बाळा भीत भीत ची गेला घरी जाऊन पाहू लागला झाकून ठेवीला भात ढळला दही ही लागला शेजारी बाळा मनी विचार करी दही भात खाऊ घातला वृत्तांत कळविला बाबांस सारांश हा जो प्रकार घडला कोणी काहीही म्हणो तयारा तेव्हा पासून हिमज्वर गेला आराम झाला बाळास ऐसेच जुलाब होत पाऊठो पाऊठी उलटीवर उलटी कसरा सर्व औषधांनी कपाट भरले परी एकही ना लागू पडले बापू साहेब मनी घाबरले बहुत पडले विचारी जुलाब उलट्या बापू साहेब जाहले क्षीण नित्य नेम बाबांचे दर्शन घ्यावया त्राण नुरले त्या गोष्ट गेली बाबांचे कानी आणवुनी बैसविले सन्मुख त्यांनी म्हणाले खबरदार आता पासुनी मल विसर्जनी जाता नये वांती ही राहिली पाहिजे ठिकाणी तया सन्मुख हालवूनी तर्जनी पुनश्च पूर्ववत तया अनुलक्षुनी म्हटले बाबांनी तैसेच तात्पर्य काय त्या शब्दांचा दरारा दोन्ही व्याधींनी घेतला भेदरा केला पाहतात काळ पोबारा जाहला आराम बुट्टी एकदा गावी वाख्याचा उद्भव असता झाला तयास उपद्रव वांतिरेच यांचा समुद्भव कळवळला जीव तृषाकुल पाशीच होते डॉक्टर पिल्ले तयांनी उपाय सर्व वेचले शेवटी जेव्हा काहीच नसले मग ते गेले बाबांकडे होते जैसे जैसे घडले साई चरणी सर्व निवेदिले कॉफी द्यावी की पाणी सांगले विचारिती पिल्ले बाबांस तव बाबा वदती तयाला खादुध बदाम घाला अक्रोड पिस्त्यांसह तयाला प्यावयाला द्या तरण तेणे तयाची राहील तहान होईल सत्वर व्याधी हरण सारांश ऐसे हे पाजिता तरण उपद्रव निरसन जाहले खा अक्रोड पिस्ते बदा येणे पटकी सपडावा आराम शब्दची बाबांचा विश्वास धाम शंकेचे काम नाते थे आळंदीचे एक स्वामी साई समर्थ दर्शन कामी आले एकदा शिर्डी ग्रामी पातले आश्रमी साईच्या होता तयास कर्ण रोग तेणे अस्वास्थ्य निद्रा भंग करविताही शस्त्र प्रयोग काही न उपयोग तिळ मात्र ठणका लागे अनावर चाले ना काही प्रतिकार निघावयाचा केला विचार गेले आशीर्वाद मागावया अभिवंदुनी साई पदा पाहुनिया खुदी प्रसादा स्वामी मागत आशीर्वादा कृपा सर्वदा असावी माधवराव देश पांड्यांनी काना प्रीत्यर्थ केली विनवणी अल्लाच्छा करेगा म्हणून महाराजांनी आश्वासिले ऐसा आशीर्वाद लाधुनी स्वामी परतले पुण्यपट्टणी पत्र आले आठा दिसांनी ठणका तत्क्षणीच राहिला सूज मात्र कायम होती शस्त्र प्रयोग करावा म्हणती पुन्हा तो प्रयोग करावा ये अर्थी आलो मुंबई प्रती मागुता गेलो पुढील डॉक्टरांकडे नकळे बाबांना पडले साकडे डॉक्टर पाही जो कानाकडे सूज कोणीकडे लक्षेना शस्त्र प्रयोग आवश्यकता डॉक्टर म्हणे न लगे आता स्वामींची हरली दुर्धर चिंता विस्मय समजता वाटला ऐशीच आणिक एक कथा ओघास आली जी प्रसंग वशता ती सांगूनी श्रोतयाता अध्याय आटोपता घेऊ हा सभा मंडपाची फरसी बांधू आरंभिली जे दिवस दी आठ दिन महाजनी सी जाली मोड़ सी दुर्धर जुलाब हो लागले हार मनी से मनी बाबांवर भार करीनात औषध वा उपचार अत्यंत बेजार जाहले साई पूर्ण अंतर ज्ञानी जाणत होते महाजनी म्हणवूनी हे अस्वास्थ्यतया लागुनी केले न त्यानी निवेदन येईल जेव्हा तयांचे मनी करतील निवारण आपण होऊनी ऐसे पूर्ण विश्वासुनी व्याधी सोसुनी राहिले भोग भोगू आपण सकळ परीन पूजे ती पडावा खळ हीच एक इच्छा प्रबळ सर्व काळ काकांस जुलाब किती दाणी केव्हा प्रमाणातीत झाले जिव्हा चुकून ये आरती सेवा म्हणून तेव्हा काय करीती तांब्या एक पाण्याने भरला अंधारातही लागेल आताला ऐसे जागी मशिदीला एका बाजूला ठेवीत स्वये बैसत बाबांपाशी चरण संवाहन करावयासी हजर नित्य आरतीसी नित्य नेमेसी चालवीत आली जरी पोटात कळ तांब्या होताच हाता जवळ पाहुनी जवळ एकांत स्थळ होऊनी निर्मळ परतत असो फरसी करावयासी आज्ञा मागता बाबांपासी दिधली पाहाती तात्या बांसी वदत तयांसी काय पहा जातो आम्ही लेंडीवर लेंडीवरून परतल्यावर करा आरंभ बरोबर या परशीचे कार्यास पुढे
भीतीचा धडका समस्ता
असेल की पडलेली दाणे असतील पक्का शेर मोठ मोठ काढून बाहेर सोळून हातावर मारुनी पुंकर साप करीत मग ते स्वच्छ झाले एकीकडे सशी म्याही देणे एकीकडे चोळणे सुरूच खाऊन घे म्हणत म्हणत स्वच्छ नाणे हातावर ठेवीत काही आपणही तोंडात टाकीत पिशवी संपवीत येरीती दाणे मेले कुठे ते बामण म्हणती जातया प्रती घेऊन ये असो पुढे मंडळी आली मशीद पूर्वी प्रमाणे भरली वर्षी सपुन सुरुवात झाली मुळशी थांबली काकांची जुलामा औषध तो संतांचा शब्द देतील तो जो मानी प्रसाद तयान अगद आणिक हरदा शहर से एक गृहस्थ पोट शूळ व्याधीग्रस्त 14 वर्षे जाहले त्रस्त उपाय समज करणी ऐकिली मात शिर्डीत साई महासंत दर्शन हरतात अपाय परिसुनी आई सी कीर्ती गमन शिरी वाक्य जिसे अति दुर्लभ जा परी दुर्मिळते धन लोभी करी कांत समागम ते सगमे सुख पर्वन से जरी वित्त घरी शांत मने निज कांत मते करी कृत्य सती जनिती तखरी परी हे शासन कशासाठी हे तो काही सकळे ना गोठी पण तो जी टाकी ना वे ताटी पेटला हट्टी अनिवार लगेच पडले दुसरे स्वप्न ते तो याहुनी विलक्षण कोणी एक ग्रहस् येऊन छाती दडपून बैसला हाती घेतला वरवंटा वक्षस्थळाचा केला पाटा प्राण कासा विस आले कंठा जणू वैकुंठा निघाले स्वप्न सरले लागला डोळा तेणे दया चला सूर्याला जागा झाला पाटील हुशारी वाटे अपूर्व मना समूळ मावळे रोगाची कल्पना पाटावर वंटा खडी चाखुणा आठव कोणा पाहण्याची स्वप्ना सजन आभास म्हणती परी कधी ये उलट प्रतीती ते समूर्ती रोगोच्छित्ती दुःख निवृत्ती पाटीला पाटील मनी बहुधाला की वाटे पुनर्जन्म झाला मग तो
ग्रस्त सत्यनारायणा नवसिता
तयाचे सांग व्रत आचरत संकट निर्मुक्त होता असता तैसेच पाटील सत्य साई व्रत तई पासाव करू लागत प्रत्येक गुरुवारी सदोदित सुस्नात व्रत लीलामृता दासगणू कृत साई चरिता सप्रेम तवाचित त्या पंचेचाळीस ग्रंथाध्यायी गणुदास भक्ता अनेका गाई त्यातील साईनाथ अध्याय त्रयी सत्य साई कथाची व्रता माझी उत्तम व्रत पाटील ही अध्याय त्रयी वाचित पावले सौख्य अपरिमित स्वस्थ चित्त जाहले आप्त इष्ट बंधु समेत पाटील मिळवुनी सोयरे गोत करीत नेमे साई व्रत आनंद भरित मानसे नैवेद्याची तीच समाई मंगलोत्सव तैसाची पाही तेथे नारायण येते साई न्यून नाही उभयार्थी पाटीलाने घातला पाठ गावात पडला तोच परिपाठ या सत्य साई व्रताचे पाठ लागो पाठ चालले ऐसे हे संत कृपाळ प्राप्त होता उदय काळ दर्शने हरिती भव जंजाळ काळ ही मागे आता येथूनी पुढील कथा वर्णील एकाची संतती चिंता संता संतांची एकात्मता चमत्कारता प्रकटेल नांदेड शहरीचा एक रहिवासी मोठा श्रीमंत जातीचा पारसी मिळविल बाबांचे आशीर्वादासी पुत्र पोटासी येईल मौली साहेब तेथील संत तयांची खूण बाबा पटवीत पारसी मग आनंद भरित गेला परत निज ग्रामा अति प्रेमळ श्रोता परिसिजे स्वस्थ चित्ता कळोनी येईल साईची व्यापकता तैसीच वत्सलता तयांची पंत हे माड साईंसी शरण संता श्रोतया करितो नमन पुढील अध्यायी हे निरूपण सादर श्रवण कीजे जी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते भीमाजी क्षय निवारणम नाम त्रयोदशोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।